नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमातून अनेक आपल्या जीवनातील प्रश्न जे आहेत, जे नेहमीच आपल्याला सतत असतात, अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत आलेली आहेत. आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या एका मालिकेतून, ज्याचा एक आपल्याला टॉपिक आहे की विचार बदला तर जग बदलेल, ह्या मालिकेमधून आपण घेत आलेलो आहोत. आणि अजूनही बरेचसे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं आपण घेणार आहोत. आपल्याबरोबर उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर सचिन, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, मागच्या सत्रामध्ये आपण विचारांवर जी माहिती घेतली त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला बरीचशी माहिती सांगितली की विचार एक शक्ती आहे, जी शक्ती आत्म्यामध्ये एक ऊर्जा म्हणून तयार होते आणि त्या आत्म्याला पुन्हा एक सोर्स आहे तो परमात्मा, असं तुम्ही सांगितलं. डॉक्टर साहेब, दिवसभरामध्ये असं कित्येकदा तरी होत असतं, माझ्याबरोबर घडतं, कित्येक लोकांबरोबर घडतं, की आम्ही सकाळी उठल्या विचार करतो की आम्हाला आज दिवसभरात हे करायचंय, अगदी सकाळी ह्या क्षणापासून रात्री झोपेपर्यंत हे करायचंय, आणि हाही विचार करो की हे नाही करायचंय. पण जे आम्ही विचार करतो की हे करायचंय ते कधी आमच्याच्यानी घडत नाही, आणि जे करायचं नाही असा विचार करतो ते नेमकं घडत असतं. तर नक्की इथे काय आमच्या चुकतंय, की काय कमी असते ज्याच्यामुळे जे विचार करतो ते घडत नाही? तुम्ही म्हणलात की विचार एक शक्ती आहे, तर मग इथे कोणती शक्ती कमी पडते, काय कमतरता असते?
समर्पक प्रश्न आहे तुमचा. मॅनेजमेंटमध्ये किंवा व्यवस्थापन शास्त्रामध्ये टाइम मॅनेजमेंटला किंवा दिनचर्येला फार महत्व आहे, आणि बहुतेक शिकलेली लोक त्यांची दिनचर्या आखतात आणि त्या दिनचर्यामध्ये त्यांचे जे काही पॉइंट्स आहेत दिवसभरामध्ये करायचे ते ठरवतात करायचं, ज्याला मी रेझोल्युशन म्हणतो. पण चालता चालता जसं तुम्ही म्हणालात की जे नाही करायचं असतं ते करतात आणि जे करायचं असतं ते करत नाही, हे एका वाक्यामध्ये आपण असं म्हणू शकतो. तर असं का होतं हे समजण्यासाठी थोडं आपल्याला आणखीन खोलात जावं लागेल की जेव्हा आपण विचार ही शक्ती म्हणतो तर ते विचार ही शक्ती एकटी नाही आहे, त्याच्याबरोबर आणखीनही काही शक्ती आहेत, ज्या शक्तींबद्दल जेवढं ज्ञान आपल्याला कळत जाईल तेवढं आपण आपल्या जीवनामध्ये जे संकल्प करतो किंवा जे विचार करतो त्याच्यामध्ये आपल्याला सफलता मिळत जाते. तर जसं आपण आता स्लाइडमध्ये पाहणार आहोत, याला आम्ही चैतन्य चक्र म्हणतो किंवा कॉन्शियसनेस सायकल म्हणतो. जेव्हा आपण एखादा विचार करतो त्या विचाराने आपली मनोदशा बनते, ठीक आहे, ज्याला मेंटल स्टेट म्हणतो, आणि ती मनोदशा आपल्या भावनांना जन्म देत असते. म्हणजे विचार विचारांपासून मनोदशा बनते, मनोदशेपासून भावना तयार होतात, आणि त्या भावना ज्याला आपण इंग्रजीमध्ये इमोशन्स म्हणतो, तर ह्या इमोशन्सचा अर्थ आहे एनर्जी इन मोशन. म्हणजे जी ऊर्जा आहे जी तुम्हाला एखा काम करण्यासाठी प्रवृत्त करते, एखादं कार्य करण्यासाठी, आणि त्या कार्याप्रती तुमचा दृष्टिकोन बनत जातो. तर विचार, मनोदशा, भावना आणि मग चौथी गोष्ट येते दृष्टिकोन, ज्याला आपण इंग्रजीमध्ये अॅटिट्यूड म्हणतो किंवा वृत्ती म्हणतो. तर जेव्हा हा दृष्टिकोन बनतो त्या दृष्टिकोनाच्या आधारावर तुम्ही ते पर्टिक्युलर किंवा एखादं कार्य करता, तर दृष्टिकोनानंतर येतं कर्म किंवा व्यवहार. आणि जेव्हा एखादा कर्म तुम्ही पुन्हा पुन्हा करता तर त्याची जी रेकॉर्डिंग आहे की त्याची जी मेमरी आहे ती स्मृती कोशामध्ये जाऊन स्थिरावते, आणि त्या स्मृतीच्या आधारावर पुन्हा तुमचे विचार येतात. तर हे जर तुम्ही पुन्हा सायकल पाहिलं, हे चक्र पाहिलं, तर ह्याला चैतन्य चक्र किंवा कॉन्शियसनेस सायकल म्हणतात. तर पुन्हा आपण बघूया, विचार, विचारापासून मनोदशा बनते, मनोदशेपासून भावना, भावनेपासून दृष्टिकोन, दृष्टिकोनापासून आपले व्यवहार कर्म होतात, ते आपल्या स्मृतीमध्ये जातात आणि स्मृतीमधून पुन्हा विचार येतात. तर इट्स अ क्लोज सायकल, आणि हे चक्र आपल्यामध्ये फिरत असतं. पण हे चक्र फार फास्ट फिरतं, कारण आपले विचार किंवा आपल्यामध्ये एक प्रकारचा जेव्हा तणाव असतो तेव्हा ते चक्र एवढं वेगाने फिरतं की आतमध्ये काय चाललंय ते आपल्याला कळत नाही. एक सिंपल उदाहरण मी देईन की भरपूर लोक बोलतात की मला रागवायचं नसतं, पण केव्हा मी रागावतो मला कळतच नाही. तर हे फार सुंदर उदाहरण आहे की मला रागवायचं नसतं, कारण रागावलं तर माझा ब्लड प्रेशर वाढतो किंवा माझ्या हृदयाला त्रास होतो, पण केव्हा मी रागावतो मला कळतच नाही, जेव्हा असं मी म्हणतो तेव्हा ह्या चक्राबद्दल मी जागृत नाहीये आणि या चक्राला कुठे थांबवायचं ते मला कळत नाही। तर हे फार सुंदर उदाहरण आहे, ह्या उदाहरणालाच घेऊन आपण समजूया की कुठे लोक चूक करतात आणि कुठे ह्याला आपण बदलू शकतो, आणि त्याच आधारे वैद्यकशास्त्रामध्ये किंवा मनोविज्ञानामध्ये किंवा आध्यात्मिक मध्ये वेगवेगळ्या भागाला पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे बिहेव्हिअरल थेरपिस्ट असतात किंवा जे व्यवहार बदलण्यासाठी तुम्हाला सांगतात ते म्हणतात की तुम्ही तुमचा हे वर्तणूक बदला, पण नुसती वर्तणूक बदलली तर व्यक्ती बदलेल का? तर मी व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये भरपूर वर्ष काम केलेलं आहे, तर माझ्याकडे भरपूर असे पेशंट येतात, तर एखादा सिगरेट पीत असेल तर घरच्यांच्या दबावामुळे किंवा ऑफिसमध्ये नियम असा आहे की तुम्ही ऑफिसमध्ये सिगरेट पिऊ शकत नाही, तर अशा बाह्य परिस्थितीमुळे तो आपलं बिहेव्हिअर किंवा वर्तणूक बदलतो। पण ती वर्तणूक बदलल्यावर असं पाहिलं गेलं की तो व्यक्ती म्हणाला की मी झोपेमध्ये किंवा स्वप्नामध्ये सिगरेट पीत असतो, तर त्याने ते बाहेर बिहेव्हिअर थांबवलं पण त्याच्या आतमध्ये ते चालू आहे। आणि अशी लोक जेव्हा बंद करतात तर आमचा असा अनुभव आहे की काही दिवसांनी ते पुन्हा चालू करतात। तर नुसतं बिहेव्हिअर बदलून आपल्याला संपूर्ण रिझल्ट मिळत नाही, किंवा काही काळासाठी आपल्याला रिझल्ट मिळतो परंतु परमनंट किंवा सदाकालचं परिवर्तन आपल्याला दिसून येतं, हे बिहेव्हिअर लेवलचं झालं। दुसरे काही लोक आहेत ते म्हणतात की दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे, एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन। तर दृष्टिकोन बदलायचा ते प्रयत्न करतात, बदलता दृष्टिकोन स्वतःला प्रेरणा देतात चांगले चांगले आणि दृष्टिकोन बदलतात देखील, पण पुन्हा बघितलं की काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी ते पुन्हा त्यांच्या पूर्वीच्या अवस्थेमध्ये येतात। भावना बदलण्याचा प्रयत्न करतात, भरपूर वेळेला आम्ही बघितलंय की आई वडील आपल्या मुलांना भावनेच्या आधारे परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात। काही वेळेला आम्ही पाहिलंय की आई वडील म्हणतात की हा तुम्ही मजा करा आम्ही तुमच्यासाठी मरतो दिवस रात्र, म्हणजे इमोशनली पकडण्याचा प्रयत्न करतात आणि भावनेने विद्यार्थ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात। वेगवेगळ्या संबंधांमध्ये आम्ही बघतो हे भावनेचं चक्र वापरलं जातं, म्हणजे शस्त्र वापरलं जातं। भरपूर वेळा आम्ही बघतो की एखादी व्यक्ती जेव्हा मरते तर स्मशानामध्ये जेव्हा त्याला घेऊन जातात तर लोकांना स्मशान वैराग्य आलेलं असतं आणि ते म्हणतात की बघा एवढं यांनी कमावलं काय घेऊन गेला, तर त्यावेळेला ते भावनेमध्ये आलेले असतात की या व्यक्तीने आयुष्यभर एवढी कमाई केली पण सगळं इथे सोडून गेलं, तर कोणाबरोबर काही जात नाहीये। आणि जेव्हा त्या व्यक्तीला त्याचे संस्कार पूर्ण करतात आणि जेव्हा परत बाहेर येतात तेव्हा त्यांचे विचार येतात की हा काय काय सोडून गेलेला आहे, म्हणजे क्षणामध्ये तुमची भावना बदलते। तर भावनेच्या आधारावर पण जे परिवर्तन असतं आम्ही पाहिलंय की ते थोड्या वेळासाठी असतं पण परिवर्तन करतात, त्यामुळेच या सगळ्या शाखा आलेल्या आहेत। तर हे वेगवेगळ्या लेवलवर आपण परिवर्तन करू शकतो, नथिंग रॉंग अबाउट, याच्यामध्ये चुकीचं असं काही नाहीये, पण हे चक्र आपल्याला योग्य प्रकारे समजून घेतलं पाहिजे। तर हे चक्र सकारात्मक पण फिरू शकतं आणि नकारात्मक पण फिरू शकतं। पण आध्यात्मिकता किंवा राजयोग हे सांगतो की जर तुम्हाला सदाकालचं परिवर्तन पाहिजे असेल तर तुम्ही चेतना बदलली पाहिजे, संपूर्ण चेतना, आणि ज्याला चित्त म्हटलेलं आहे तर ती चित्त किंवा चेतना बदलली पाहिजे, ज्याला आम्ही कॉन्शियसनेस लेवलचा चेंज म्हणतो। जोपर्यंत तिथे परिवर्तन होत नाही तोपर्यंत सदाकालचं परिवर्तन दिसून येत नाही। तर ती चेतना स्मृती ज्याला आम्ही म्हणतो, ती स्मृती जोपर्यंत तुमची शक्तिशाली होत नाही ईश्वरीय ज्ञानाच्या आधारे तोपर्यंत तुमच्यामध्ये सदाकालचं परिवर्तन दिसून येत नाही।
डॉक्टर साहेब खूप छान तुम्ही आम्हाला सांगितलं की सदाकालचं परिवर्तन जर हवं असेल तर आपल्याला स्मृतीमध्ये बदलाव किंवा परिवर्तन करून आणणं गरजेचं आहे। तर ह्या स्मृतींमध्ये जेव्हा बदल करायचा असतो तर असे काही विशिष्ट प्रकारचे विचार त्यावेळेला येतात का? कारण तुम्ही चक्रामध्ये दाखवलं की इंटरकनेक्टेड आहेत, इंटरलिंक्ड आहेत, तर हा स्मृती आणि विचार ह्यांच्यामध्ये जेव्हा विचार केला जातो तर असे कोणते विचार असावेत किंवा विचारांमध्ये काही वेगवेगळे प्रकार आहेत का ज्याच्यामुळे ह्या स्मृती बदलत राहतात? कारण त्या अगदी क्लोज एका पाठोपाठ आहे म्हणून मला हा प्रश्न उद्भवला की काय असे प्रकारचे विचार असू शकतात।
तुमचा प्रश्न स्वाभाविक आहे कारण या चक्रामध्ये भरपूर वेळा आपण फसलोय असं वाटतं, जर मी विचार परिवर्तन करायला गेलं तर विचार स्मृतीपासून येतात, ठीक आहे ना. मनोदशा बदलायला गेलं तर मनोदशा विचारापासून येते. जर मी भावना परिवर्तन करायचं तर भावना मनोदशेपासून बनते. आणि जर मी दृष्टिकोन बदलायला गेलो तर दृष्टिकोन भावनेपासून बनतो आहे. तर व्यवहार बदलायला गेला व्यवहार दृष्टिकोनातून येतो आहे आणि व्यवहार स्मृतीला फीड करतो आहे. तर कुठे बदलायचं? तर आपल्या ऋषी मुनींनी फार याच्यावर गहन चिंतन केलेलं आहे आणि फार मोठा सिद्धांत विश्वाला दिलेला आहे की जैसी स्मृती वैसी स्थिती. जशी तुमची स्मृती असेल तशी तुमची स्थिती असेल. म्हणून आपण या एपिसोडला मालिकेला नाव दिलंय की विचार बदला जग बदलेल. तर हे सगळ्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर बेसिक युनिट आहे जी आपण मूळ शक्ती मानलेली आहे ती आहे विचार. पण कोणते विचार हा प्रश्न जरूर विचारला पाहिजे. कारण विचार तर भरपूर आहेत आणि हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. कारण संमोहन शास्त्र नावाचं एक शास्त्र आहे आणि संमोहन शास्त्रामध्ये देखील विचार दिले जातात, ज्याला आम्ही स्वसंमोहन म्हणतो किंवा ऑटो सजेशन म्हणतो. तर भरपूर वेळेला लोक म्हणतात की मेडिटेशन किंवा राजयोग ध्यान हे पण एक प्रकारचं ऑटो सजेशन आहे. तर जे रिझल्ट ऑटो सजेशनमुळे मिळतात ते रिझल्ट राजयोगामुळे पण मिळतात, पण तसं नाही आहे. आमचा असा अनुभव आहे, सध्या 75 वर्ष झाली आणि आमच्याकडे 75 वर्षामध्ये लाखो विद्यार्थी राजयोगाचा अभ्यास करतायत. तर आम्ही असं पाहिलंय कारण आमच्याकडे सायकोलॉजिस्ट पण भरपूर येतात. मला आठवत आहे एक जपानचा फार मोठा मनोचिकित्सक आलेला जो संमोहन शास्त्रामध्ये फार प्रगल्भ होता. तर त्याला विचारलं मी की तुम्ही राजयोगाचा पण अभ्यास करता आणि तुम्ही संमोहन शास्त्र पण आहात, तर दोघांमध्ये काय फरक आहे? दोघं रिझल्ट देता. तो म्हणाला येस, दोन्ही खूप छान आहेत आणि दोघांचा आपण वापर केला पाहिजे. पण माझा असा अनुभव एवढ्या वर्षांचा की संमोहन शास्त्राचा रिझल्ट येतो पण थोड्या वर्षांनी पुन्हा समाव तो परमनंट राहत नाही. आणि जर आध्यात्मिकतेमध्ये पण जर तुम्ही यथार्थ विधीपूर्वक जर तुम्ही स्मृती तुमची परिवर्तन केली असेल तर तो परमनंट रिझल्ट राहतो असं त्यांनी सांगितलं. पण दोन्ही तो म्हणाला चांगले आहेत, फक्त व्यक्ती योग्य पाहिजे आणि विधी चांगली वापरली पाहिजे. तर स्मृतीचं परिवर्तन जेव्हा आपण यथार्थ रूपाने करतो तेव्हा आपल्याला वापरायचे असतात ते विचारच असतात. पण ते विचार साधारण नसून ईश्वरीय ज्ञानाच्या आधारे वापरलेले विचार, याला आम्ही म्हणतो आध्यात्मिक ज्ञान किंवा रुहानी ज्ञान किंवा स्पिरिच्युअल नॉलेज. जेव्हा स्पिरिच्युअल नॉलेजच्या आधारे आपण स्मृतीला परिवर्तन करतो तेव्हाच ते स्मृतीचं परिवर्तन सदाकाळचं असू शकतं. नाहीतर सदाकाळचं परिवर्तन असू शकत नाही. कारण आपल्यामध्ये ती शक्ती आहे आणि ती शक्ती आपली जागृत होते जेव्हा आपण परमपिता परमात्मा जो की हा आध्यात्मिक ज्ञानाचा स्रोत आहे, परमात्म्याची महिमा अशी म्हटली जाते की तो ज्ञानाचा सागर आहे. किंवा आपण सगळ्या धर्मातले लोक जेव्हा परमात्म्याजवळ जातात तर ते म्हणतात की सद्बुद्धी दे किंवा सद् ज्ञान दे आम्हाला. म्हणजे त्या ज्ञानाच्या आधारावर आमची स्मृती एवढी शक्तिशाली बनू दे की ज्या आधारे आम्ही श्रेष्ठ कर्म करू आणि जेव्हा श्रेष्ठ कर्म करणार तेव्हा श्रेष्ठ परिवर्तन होणार. तर नुसते साधे विचार नाही, श्रेष्ठ आध्यात्मिक विचार जेव्हा तुम्ही स्मृतीला पुन्हा पुन्हा द्याल तेव्हाच तुमची स्मृती शक्तिशाली होऊ शकते. आणि ते विचार कोणते? तर मी शरीर नसून शरीरापेक्षा एक भिन्न चैतन्य शक्ती आहे जी अतिशय सूक्ष्म आहे. हा विचार फार इम्पॉर्टंट आहे. आणि मी अजर अमर आणि अविनाशी आहे हा विचार पण तितकाच महत्वाचा आहे. आणि ह्याच्याबरोबर की माझा अनादी स्वरूप शांत स्वरूप आहे, पवित्र स्वरूप आहे आणि मी परमात्म्याची संतान आहे. तर परमात्मा जर शांतीचा सागर आहे तर मी शांत स्वरूप आहे. हे आध्यात्मिक ज्ञान जेव्हा पुन्हा पुन्हा आपण स्वतःला देत राहू तेव्हा स्मृती शक्तिशाली होऊ शकते. आणि जेव्हा ही स्मृती शक्तिशाली होते तेव्हाच आपल्यामध्ये ती शक्ती जास्त वेळ राहून आपण जे दिवसभरात तुम्ही जे म्हणाला आपण संकल्प करतो किंवा विचार करतो ते आपण सकारात्मक ठेवू शकतो आणि ते आपल्या कर्मामध्ये दिसून येतात आणि श्रेष्ठ सदाकाळचं परिवर्तन आपल्याला दिसून येतं.
डॉक्टर साहेब, तुम्ही आता सांगितलं की स्मृती आणि विचार ह्याच्यामध्ये कोणतं किती गहन एक संबंध आहे आणि कोणते श्रेष्ठ विचार आपल्याला करायला पाहिजे जेणेकरून स्मृती आपल्या बदलतील आणि सदाकाळसाठी बदलतील. परंतु डॉक्टर साहेब कुठेतरी असं वाटतं की ह्या ज्या स्मृती तुम्ही चक्रामध्ये मेन्शन केलं की स्मृती ज्या आहेत त्या व्यवहारामुळे होतात आणि व्यवहार जो आहे तो दृष्टिकोनामुळे. कित्येकदा तरी आम्ही जेव्हा ऑफिसेसमध्ये असतो किंवा इतर लोकांशी सुद्धा हे करतो तर बरेचदा इव्हन आमचे मोठी माणसंही सांगतात आम्हाला घरामध्ये की दृष्टिकोन बदला, तुमचा दृष्टिकोन बदला. तर दृष्टिकोन नेमका काय असतो तो समजून येत नाही की काय बदलायचंय. जे दिसतंय समोर ते ठीक आहे का, जे दिसत नाही ते ठीक आहे का, काय त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला बघायचंय. कारण खूप सुंदर हा तुम्ही चक्र इथे मांडलेला आहे आणि इतके प्रश्न निर्माण होत नाही तर दृष्टिकोन मला मुद्दामून तुम्हाला विचारतोय. कारण भावनांवर आपण बोललेलो आहोत, तुम्ही आम्हाला स्मृतीबद्दल आता सांगितलेलं आहे तर मला दृष्टिकोनाबद्दल जरा थोडंसं जाणून घ्यायचंय की काय आहे आणि ह्याला कसं आपण परिवर्तित करावं.
जैसी दृष्टी वैसी सृष्टी ही म्हण फार महत्वाची आहे. दृष्टिकोनाला ऍटिट्यूड इंग्रजीमध्ये म्हणतात. ऍटिट्यूड ह्या शब्दाचा ओरिजिन फार सुंदर आहे. ऍटिट्यूड हा शब्द एरोप्लेन पासून आलेला आहे. एरोप्लेन मध्ये जिथे पायलट बसतं तिथे एक यंत्र असतं, ते एरोप्लेनची दिशा म्हणजे विंग्स त्याचे जे पंख असतात त्याच्याबद्दल सांगतात. तो पंख कुठल्या बाजूला लवंडलेला आहे, राईटला लेफ्टला किंवा बॅलेन्स आहे. तर ऍटिट्यूड हा पंखांसारखा असतो, त्याला तुम्हाला बॅलेन्स मध्ये ठेवावं लागतं. ठीक आहे, ऍटिट्यूडवर भरपूर काही पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ह्याला दृष्टिकोन म्हणतात. तुमची दृष्टी बदला, दृष्टी बदलले की सृष्टी बदलेल. तर डेफिनेटली ऍटिट्यूडचं महत्व तर आहेच, पण पुन्हा मी सांगेन दृष्टिकोन हा जो शब्द आहे हा तसा बघायला गेला तर फार नवीन शब्द आहे. दृष्टीचा कोण, अँगल, जसं आता मी इथे बसलेलो आहे पण मी असं डोळा माझा असा गेला तर मी माझ्या डोळ्यांना एक अँगल देतोय, मी त्या अँगलने बघतोय. सो आय एम अँगल ॲट समथिंग. मी त्यावेळेला बॅलन्समध्ये नाही आहे. ह्याच्यापेक्षा एक चांगला शब्द भारताने पूर्ण विश्वाला दिलेला आहे आणि तो शब्द आहे वृत्ती. आणि हा वृत्ती शब्द मला फार आवडतो, कारण वृत्ती हा जो शब्द आहे हा आलेला आहे वृत्तापासून. आपल्याला सर्वांना माहिती आहे वृत्त म्हणजे सर्कल किंवा ज्याला चक्र म्हणतो तर त्याला वृत्त म्हणतो आपण. जेव्हा एखादा विचार पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये एका चक्राप्रमाणे फिरत असतो तेव्हा त्याने वृत्ती बनते. आणि जशी वृत्ती असते तसं तरंग निघत असतात आणि जसे तरंग असतील वातावरणामध्ये तसं वायुमंडल बनतं. जशी वृत्ती तसे तरंग, जसे तरंग तसं वायुमंडल आणि तसा अनुभव होतो. आणि ही वृत्ती जसं आपण पाहिलं हे सगळं कुठे होत आहे, एका सूक्ष्म अणुस्वरूप ज्योती स्वरूप आत्म्याच्या आतमध्ये हे होत आहे आणि फार वेगाने होत आहे. हे केव्हा होतं आपल्याला कळत पण नाही, इतक्या स्पीडने होतं. जसं एखादी व्यक्ती एखादी घटना आठवते, ते आठवल्या बरोबर डोळ्यातून पाणी येतं, त्याला वेळ नाही लागला. इट हॅपन इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. वृत्तीमधून ती इन्फॉर्मेशन किंवा ती माहिती बाहेर आली. तर ही वृत्ती आपल्यामध्ये फिरत असते आणि ही वृत्ती जेवढी आपण सकारात्मक ठेवू, जेवढी ही वृत्ती आपली पॉझिटिव्ह राहील आणि परमात्म्याची शक्ती याच्यामध्ये येईल तेवढं वायुमंडल आपलं सकारात्मक राहणार. आपण पुढच्या एपिसोडमध्ये किंवा अनेक मालिकांमध्ये पुढे पाहणार आहोत की या वृत्तीनी आपण आपलं शरीर, आपल्या घरातलं किंवा ऑफिस किंवा आजूबाजूचं वातावरण पवित्र बनवू शकतो. ह्याच्यावर मी भरपूर उदाहरणं देऊ शकतो. कल्पना करा तुम्ही एका मंदिरामध्ये आहात आणि एक सिनेमाचं थिएटर आहे. तर सिनेमागृह आणि मंदिर हे दोघे स्थान आहेत, पण दोघांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो?
एक वेगळंच असं वातावरण असतं. मंदिरामध्ये गेल्यानंतर फार शांत वाटतं, बरं वाटतं आणि एक उल्हास किंवा खूप उमंग असा थिएटरमध्ये वाटत असतो. खूप आवाजही असतो पण तो शांतता ही मंदिरामध्ये, म्हणजे दोन्हीकडेही माणसं तितकीच असतात परंतु शांततेचा जास्त अनुभव किंवा एक पावित्र्य ज्याला आपण म्हणतो त्याची खूप अनुभूती मंदिरामध्ये होते.
तर ह्या हे दोघं जे तुम्ही फरक सांगितला, एक सिनेमागृह आणि मंदिर, हा फरक कशामुळे आहे?
जसं मला वाटतं तुम्ही आता म्हटलात की वृत्ती, वृत्तीमधून तयार होत असलेले तरंग, त्याच्यामुळे
करेक्ट हेच मला सांगायचं. तो 3 तासाचा चित्रपट, 4 शो असतात, 4 शो मध्ये तो बघून बघून लोकांची वृत्ती तिथे बनलेली असते. आणि इथे मंदिरामध्ये शिवाचं मंदिर आहे, त्याच्यासमोर तुम्ही जाता आणि तुम्ही एका प्रकारचे विचार पुन्हा पुन्हा करत असता. तर त्यावेळेला तुमचे पवित्रतेचे विचार तुमच्या वृत्तीमध्ये गेलेले असतात आणि त्या विचारांमुळे तसं वायुमंडल तुम्ही निर्माण केलेलं आहे आणि त्यानुसार तिकडे तसे व्हायब्रेशन तयार झालेले आहे. तर कोणते व्हायब्रेशन तुम्हाला शक्ती देणारे असतात? विच वन आर एलिव्हेटेड, म्हणजे तुम्हाला उच्च अवस्थेमध्ये उच्च चेतनेमध्ये घेऊन जातात. ऑफकोर्स चित्रपटांच्या विरोधात मी नाही आहे, खूप चांगले चित्रपट आहेत, आध्यात्मिक चित्रपट पण आहेत आणि ते पण तुम्हाला चार्ज करतात, पण मी व्हायब्रेशन बद्दल बोलतोय आणि ते व्हायब्रेशन वृत्तीने कसं निर्माण होतो त्याच्याबद्दल बोलतोय. तर ही वृत्ती जी आपण आपल्यामध्ये निर्माण होते किंवा निर्माण करतो त्याच्यामुळे हे असं व्हायब्रेशन बनतं आणि त्याच्यामुळे वायुमंडल बनतं आणि ही वृत्ती निर्माण पुन्हा आपण आलो तर ती विचारांमुळे होते, आध्यात्मिक विचारांमुळे तशी वृत्ती निर्माण होऊ शकते सकारात्मक आणि आपल्या चेतनेची शक्ती वाढवणारे. तर आपण ह्याच्यामध्ये देखील जर ही आध्यात्मिक ज्ञान तुमच्या वृत्तीमध्ये आणलं तर आपण आपलं शरीरच नाही, आपल्या आजूबाजूचं वातावरण नाही, घराचं नाही, संपूर्ण विश्वाचं वातावरण बदलू शकतो. आणि आता सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञ ह्याला पण स्वीकार करायला लागले, ह्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. ह्याला आम्ही म्हणतो की प्रभा मंडल किंवा ऑरा म्हणतो. एखाद्या व्यक्तीचा ऑरा एवढा पॉवरफुल असतो की तुम्ही कोणतेही विचार घेऊन या पण तिथे तुम्ही त्याच्या ऑरामध्ये घुसलात तुमचे विचार बदलतात. तो त्या व्यक्तीच्या वृत्तीचा प्रभाव असतो. आम्ही पण जेव्हा ध्यान करतो, राजयोगाचं ध्यान करतो आणि जेव्हा राजयोगाच्या ध्यानमध्ये जेव्हा 25,000 लोक एकत्र बसलेले असतात ब्रह्माकुमारीच्या हेडक्वार्टरमध्ये आणि जेव्हा परमात्म्याचं अवतरण होतं त्यावेळेला आम्ही बघतो की 25,000 लोक बसलेले असले तरी एक वातावरणामध्ये शक्ती अशी भरलेली असते. तो वृत्तीचा प्रभाव असतो सगळ्यांच्या आणि ते वायुमंडल तसं बनलेलं असतं आणि प्रत्येकाचा ऑरा त्यांच्या शक्तीनुसार असतो. काही असे योगी आहेत ज्यांचा ऑरा किलोमीटर पर्यंत असतो भरपूर. आणि आपण शास्त्रामध्ये पण ऐकलं असेल की असे योगी जेव्हा तपस्या करतात त्यांच्या ऑरामध्ये जेव्हा एखादा हिंस्र शापत पण येतं ते पण आपली हिंस्रता सोडून देते. याचा अर्थ ऑराचा प्रभाव पडतो, वातावरण तुम्ही बदलू शकता. म्हणून आमच्या कार्यक्रमाचं नाव आम्ही ठेवलेलं आहे विचार बदला म्हणजे जग बदलेल. जेव्हा तुम्ही विचार बदलता तुमची भावना बदलते, वृत्ती बदलते, तुमची स्मृती शक्तिशाली होते आणि तुम्ही तुमचं जग बदलू शकता. पण आध्यात्मिक विचार, आपण आत्मा आहोत, परमात्म्याची संतान आहोत आणि पण आदी अनादी पवित्र आहोत असे जे विचार जो आपण वृत्तीमध्ये ठेवले तेव्हा आपण सर्व जग आपलं बदलू शकतो.
नक्कीच डॉक्टर साहेब, आता माझ्या लक्षात आलं की कित्येकदा तरी आम्ही मैत्रिणी जेव्हा जातो तर एखादी आमची अशी मैत्रीण असते की जी मला फार आवडते आणि माझ्या मैत्रिणीला आवडत नाही आणि त्यावेळेला आमच्या दोघींच्या वृत्तीमधून जे तरंग निर्माण होत असतात त्याच्यामुळे काय वातावरण तिथे तयार होतं ह्याची आता अनुभूती. तुम्ही 25,000 म्हटलात पण इथे दोन व्यक्तींमध्ये सुद्धा हे तरंग किती विचारांमध्ये स्मृतींमध्ये इफेक्ट करतात हे आमच्या लक्षात आलं. आज खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली. तर दर्शक हो, तुम्ही पाहिलं की विचार जे आहेत हे किती शक्तिशाली आहेत. डॉक्टर साहेबांनी जसं म्हटलं की शक्ती आहे, ह्याच्यामध्ये किती शक्ती आहे, वायुमंडल देखील ते परिवर्तित करू शकतं. तर ह्या विचारांना कसं परिवर्तित करायचं ह्याच्याबद्दल आपण पुढे डॉक्टर साहेबांकडून माहिती घेणार आहोत. परंतु तुम्हाला कोणतीही माहिती ह्याबद्दल हवी असल्यास तुम्ही जवळच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. आपण पुन्हा भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.